आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा। प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी 10,000+ अधिक मान्यवरांना आमंत्रण। भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड निश्चित। आणि सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्यासाठी जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची यांच्याकडून संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त। भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात संरक्षण, अंतराळ यासह विविध क्षेत्रात भागीदारी करार झाले आहेत। गुजरातमधल्या ढोलेरा इथं संयुक्तरित्या विशेष गुंतवणूक केंद्र स्थापन करण्यावर दोन्ही देशांनी सहमती नोंदवली आहे। संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान आज संध्याकाळी नवी दिल्लीत पोहोचले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर प्रधानमंत्री मोदी यांच्या निवासस्थानी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली। अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नहयान तिसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत। येत्या 26 जानेवारीला 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी 10,000 विशेष पाहुणे आमंत्रित करण्यात आले आहेत। देशभरातले नवोन्मेषक, बचत गट तसंच विविध सरकारी उपक्रमांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्यांचा या पाहुण्यांमध्ये समावेश आहे। याशिवाय जागतिक पॅराऑलिम्पिक विजेते, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी तसंच पीएम स्माईल योजनेतून पुनर्वसन झालेले तृतीयपंथी आणि भिक्षेकरी यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे। नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सामील होणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पुरुष अधिकाऱ्यांच्या पथकाचं नेतृत्व यावर्षी महिला अधिकारी सिमरन बाला करणार आहे। जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातून सीआरपीएफमध्ये निवड झालेली ती पहिली महिला अधिकारी आहे। यावर्षीच्या संचलनात सीआरपीएफ आणि सशस्त्र सीमा दलाच्या महिला अधिकाऱ्यांचं मोटरसायकल पथकही सामील होणार आहे। विमान कंपन्यांनी प्रवासी भाड्यात सणाच्या दरम्यान अचानक केलेली वाढ म्हणजे प्रवाशांचं शोषण असून त्याबद्दल आपण नक्कीच हस्तक्षेप करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे। विमान प्रवासाच्या भाड्यातले अनपेक्षित चढउतार रोखणारे मार्गदर्शन नियम असावेत या मागणीसाठी केलेल्या जनहित याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या पीठानं सुनावणी घेतली। गेल्या वर्षी झालेल्या कुंभमेळ्याच्या तसंच इतर सणांच्या काळात अव्वाच्या सव्वा वाढलेलं विमान भाडं तसंच सामानाच्या वजनात केलेली कपात इत्यादी जाचक गोष्टींकडे न्यायमूर्तींनी लक्ष वेधलं आणि याबद्दल केंद्र सरकार, नागरी वाहतूक महासंचालनालय आणि विमानतळ आर्थिक नियमन प्राधिकरण यांनी उत्तर द्यावे असे निर्देश दिले आहेत। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबतच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात येत्या बुधवारपासून अंतिम सुनावणी सुरू होणार आहे। यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतही सुनावणी होणार असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालचं खंडपीठ सलग 2 दिवस अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे। या कालावधीत अन्य कोणतंही प्रकरण न्यायालयाच्या कार्यसूचीत समाविष्ट केलं जाणार नाही असं न्यायालयानं याआधीच स्पष्ट केलं आहे। लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्री कुंवर विजय शहा यांच्याविरोधात खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत 2 आठवड्यात निर्णय घ्यावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत। कुंवर विजय शहा यांच्याविरोधात खटला चालवण्याची परवानगी न्यायालयाने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं राज्य सरकारकडे मागितली, मात्र त्यावर सरकारनं कोणतीही कार्यवाही केली नाही याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचं कारण देत राज्य सरकारनं समितीला परवानगी नाकारली आहे। कुंवर विजय शाह यांनी माफी मागितली असून ते तपासात सहकार्य करत असल्याचं वरिष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी न्यायालयात सांगितलं। यावर त्यांची माफी कुठेही नोंदवलेली नसून आता खूप उशीर झाला आहे असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटलं आहे। जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या चकमकीत काल जखमी झालेला स्पेशल फोर्सचा एक जवान आज अखेर हुतात्मा झाला आहे। मंदराल सिंगापुरा भागात काल लष्करानं राबवलेल्या ऑपरेशन त्राशीमध्ये दहशतवाद्यांनी टाकलेल्या हातबॉम्बच्या स्फोटात 8 जवान जखमी झाले होते। त्यांच्यावर जम्मूच्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात आज 9 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, त्यात 6 महिलांचाही समावेश आहे. या 9 जणांवर एकूण 48 लाख रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली होती. पोलीस महासंचालकांच्या आवाहनानंतर त्यांनी शरणागती पत्करली असून आज झालेल्या कार्यक्रमात या नक्षलवाद्यांनी त्यांच्याकडील अत्याधुनिक बंदुका आणि इतर शस्त्र पोलिसांकडे सुपूर्द केले. या नक्षलवाद्यांच्या शरणागतीमुळे आता जिल्ह्यात एकही नक्षलवादी सक्रिय नसल्याची माहितीही पोलीस महासंचालकांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड निश्चित झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आज नवी दिल्लीत पूर्ण झाली. नितीन नबीन यांच्या नावे 37 नामांकन अर्ज आले, इतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज आलेला नाही असं निवडणूक निर्णय अधिकारी के लक्ष्मण यांनी जाहीर केलं. नबीन सध्या कार्यकारी अध्यक्ष आहेत. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या किमतीनं आज किलोमागे 3 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अवघ्या 5 आठवड्यांमध्ये चांदी किलोमागे 1 लाख रुपयांनी महाग झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आज मुंबईच्या बाजारपेठेत चांदी किलोमागे 12,000 रुपयांनी महाग झाली. त्यामुळे करांसह 1 किलो चांदीसाठी सुमारे 3,02,800 रुपये मोजावे लागले. सोनंही तोळ्यामागे 2,25,000 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे दर 1,48,000 रुपये तोळा आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 1,44,000 रुपये तोळ्यापेक्षा जास्त झाले आहेत. जागतिक पातळीवर वाढत असलेला तणाव, अतिरिक्त आयात शुल्काची भीती यासारख्या कारणांमुळे देशातल्या शेअर बाजारात आज घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक आज दिवसअखेर 324 अंकांनी घसरला आणि 83,246 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 109 अंकांची घसरण नोंदवत 25,586 अंकांवर बंद झाला. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीबद्दलचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 7% वाढवला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत सर्व क्षेत्रातली कामगिरी मजबूत होत असल्यानं यंदा आर्थिक वाढीचा दर 7.3% राहील असा अंदाज नाणेनिधीनं वर्तवला आहे. पुढच्या आर्थिक वर्षात 2026-27 भारताच्या आर्थिक वाढीचा दर 6.4% राहील. तसंच सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था भारताची असेल असा अंदाज आज नाणेनिधीनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 3.3% राहील आणि अमेरिकेनं राबवलेल्या कठोर टॅरिफ धोरणानंतरही अर्थव्यवस्था मजबूतीनं पुढे जात राहील असं अहवालात म्हटलं आहे. अमेरिकन अर्थव्यवस्था 2.4% तर चीनी अर्थव्यवस्था 4.5% वेगानं वाढत राहील असा अंदाज आहे. सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्यासाठी जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची यांनी संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त केलं आहे. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी ही घोषणा केली. कनिष्ठ सभागृहात त्यांच्याकडे निसटत बहुमत आहे आणि वरिष्ठ सभागृहात त्यांच्याकडे बहुमत नाही, त्यामुळे अनेक निर्णय घेताना त्यांना अडचणी येत होत्या. मतदारांकडून पुन्हा जनमत घेण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगत त्यांनी प्रधानमंत्री पदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. 8 फेब्रुवारीला जपानमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. ग्रीनलँडच्या मुद्द्यांवर आयात शुल्क वाढवण्याची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली धमकी चुकीची आहे. व्यापार युद्ध हे कोणाच्याही फायद्याचं नसतं असं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांनी म्हटलंय. ग्रीनलँड आणि डेन्मार्कच्या मूलभूत हक्कांना ब्रिटनचा पाठिंबा आहे आणि युरोप नाटो आणि अमेरिकेसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचंही ते म्हणाले. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी 10% अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची धमकी दिली होती. यासंदर्भात स्टारमर बोलत होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नहयान आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी 10,000 अधिक मान्यवरांना आमंत्रण. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड निश्चित. आणि सार्वत्रिक निवडणुका लवकर घेण्यासाठी जपानच्या प्रधानमंत्री सने ताकाईची यांच्याकडून संसदेचं कनिष्ठ सभागृह बरखास्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.